93.5 रेड एफ एम वर 8:48 झालंय. तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मे टाइम हो गया है हमारे इम्पॉर्टंट और अच्छे से सेगमेंट का जिसका नाम है 8 का 3.
मॉर्निंग नंबर वन पर 8 का 3.
ओके, आज का 3 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, उकाडा प्रचंड वाढत चाललेला आहे. टेम्परेचर वर वर जात आहे, लाही लाही व्हायला सुरुवात झालेली आहे अंगाची. आणि त्या लाही लाही होण्याच्या मौसम मध्ये पाणी कपात वगैरे सारखे प्रश्न जरा नाशिक मध्ये सुद्धा भेडसावायला लागलेले आहेत. एकूणच मालेगाव बद्दल बोलायचं झालं, 40.6 डिग्री सेल्सिअस वर टेम्परेचर जाऊन पोहोचलेलं आहे, त्यामुळे प्रचंड हाल होत आहेत नागरिकांचे. उन्हाळा म्हटलं की हे हाल होणं साहजिक आहे. जरा लिंबू पाणी रस रसाची गुऱ्हाळ इकडं गर्दी वाढायला लागलेली आहे लोकांची. याबद्दल जरा इन डिटेल बोलूयात. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, दागिने संपावर गेलेले आहेत सगळे सराफ. 70,000 कोटींचं नुकसान झालेलं आहे एकूण असं समोर येत आहे, आणि अजूनसुद्धा संप बंद झालेला नाही आहे. या संदर्भात काय पावलं उचलली जातील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मुंबईच्या देवनार डम्पिंग ग्राउंडमधला जो कचरा आहे, रविवारच्या त्याला पुन्हा एकदा आग लागली आणि रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्याचं काम सुरू होतं. मुंबईमध्ये आणखीन एक वाईट घटना घडली. खरं तर 3 बातम्या झाल्यात, पण ही मुंबईतली वाईट घटना आहे. कारमध्ये एक चिमुरडा मुलगा अडकला आणि त्याचा कारमध्ये अडकून दरवाजा आतून लॉक झाल्यानं गुदमरून मृत्यू झाल्याची फार मोठी दुर्दैवी घटना घडली. रहीम खान असं या छोट्याशा चिमुरड्याचं नाव आहे. मॉर्निंग नंबर वनमध्ये खऱ्या अर्थानं वाईट गोष्ट, खरंच फार वाईट आहे. मॉर्निंग नंबर वनमध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत स्टेज.